चीनीमंडी.com पॉडकास्ट।
सह्याद्री कारखान्याचं सॅनिटायझर लवकरच विक्रीसाठी बाजारात। बाजारपेठेत सॅनिटायझरची कमतरता जाणवत असल्यानं सहकारी साखर कारखान्यांनी आता सॅनिटायझर निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे। सह्याद्री कारखान्यानं सॅनिटायझर निर्मिती केली आहे। कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या नागरिकांकडून मास्क आणि सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा किमतीत सह्याद्री कारखान्याचे हँड सॅनिटायझर लवकरच बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवसातून दर 2 तासांनी हात धुवा तसंच हँड सॅनिटायझरचा वापर करण्यासंदर्भात जनजागृती केली जात आहे। मात्र कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर बाजारपेठेत मास्क आणि हँड सॅनिटायझरची कमतरता जाणवू लागली। या स्थितीत सर्वसामान्यांना हँड सॅनिटायझर मिळावं यासाठी काही साखर कारखान्यांनी पुढाकार घेतला आहे। यात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील अध्यक्ष असलेल्या सह्याद्री कारखान्यानंही सॅनिटायझरचं उत्पादन घेतलं आहे। अल्कोहोल आणि त्यावर प्रक्रिया करून तयार करण्यात आलेलं सॅनिटायझर विविध रंगात उपलब्ध करून दिलं जाणार आहे अशी माहिती कारखान्याच्या सूत्रांनी दिली। साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, सह्याद्री कारखान्यानं हँड सॅनिटायझरची निर्मिती केली आहे, त्याचा उत्पादन खर्च पाहून त्याची किंमत निश्चित केली जाईल। बाजारपेठेतील सॅनिटायझरच्या किमतीपेक्षा त्याची किंमत नागरिकांना परवडणारी असेल।